radiomandi.com पॉडकास्ट।
भारतातून 1293 टन कच्ची साखर अमेरिकेत जाणार। टेरिफ रेट कोटा अंतर्गत भारतातून अमेरिकेला कच्च्या साखरेच्या अतिरिक्त प्रमाणात 1239 टन निर्यात करण्यास अधिसूचित करण्यात आलं आहे, असं विदेशी दूरसंचार संचालक यांनी जाहीर केलं। अधिमान्य कोटा व्यवस्थेअंतर्गत भारत देश दरवर्षी 10,000 टन्सपर्यंत ड्युटी फ्री साखर निर्यात करतो। भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखर उत्पादक आणि साखरेचा सर्वात मोठा ग्राहक आहे। सरकारनं आपल्या टॅरिफ रेट कोटा अंतर्गत अमेरिकेला 1293 टन कच्ची साखर निर्यात करण्याची परवानगी दिली आहे।